चीनी मंडी .com पॉडकास्ट।
कृषी विभागाकडून मान्सूनसाठी शेतकरी आणि जनतेकरिता महत्त्वपूर्ण आवाहन। मान्सूनचं आगमन 8 जून रोजी केरळमध्ये झालं आहे आणि 14 जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकणात दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। मात्र राज्यातील उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनाला विलंब होऊ शकतो। 11 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल आणि काही भागांमध्ये दुपारनंतर मान्सूनपूर्वीचा वादळी पाऊस पडेल। राज्यातील बहुतांश भागात किमान 15 जूनपर्यंत तरी मान्सूनचं आगमन अपेक्षित नसल्याचं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे। मान्सूनपूर्वीचा वादळी पाऊस हा सलग पडत नाही। या काळात तापमान अधिक राहणार असल्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि हवामानाच्या सल्ल्यानुसार पुढचं नियोजन करावं असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे। याचबरोबर वादळी पावसादरम्यान लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, मोकळ्या मैदानात तसंच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणं टाळावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे।